कृष्णाई अध्याय 15।
समजाविण्या पुन्हा अर्जुना चक्रपाणी देई उपमा अश्वत्थाचा वृक्षाची त्या उफराटा जो जशी माया शेंडा खाली वरी बुडखा भोगपणनी मनीषाशाखा दिसे पारना भव्यबुंधा वर्णिता वेदज्ञही द्विधा उन्मूलन करिया वृक्षासे शस्त्र घेऊनी भक्ति ज्ञानाचे ये धाम मग मम सामोरे शिरताजात संपति फेरे प्राणी वनस्पति मनस्तीति प्राणरसनी भावत्यात्मी देमीच विवेक स्मृती सजीवनी जीव सर्वां प्रीती परी सर्व ही माया प्रकृती क्षर अक्षर मम दूजी स्थिति उभय मी तरी भिन्न उत्तम वेद मनती मज पुरुषोत्तम स्वरूप माझे पूर्ण ब्रह्म भजुनी मिळवी भक्त मम भजुनी मिळवी भक्त मम।